श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. मंडळी, चांगदेव 65 12 ओवी आणि त्यावरचं निरूपणयुक्त ॲनालिसिस विश्लेषण आपलं सुरू आहे. ओवी होती, तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशे ते एकसरी संवित्ती हे. शिवापासून तर गवतापर्यंत मातीच्या कणापर्यंत, शिवापासून मातीच्या कणापर्यंत जे जे काही आपल्याला भासते आणि निरनिराळे पदार्थ दिसतात, जे व्हॅरिएबिलिटी, स्पेशल व्हॅरिएबिलिटी, टेम्पोरल व्हॅरिएबिलिटी, दोन्ही प्रकारच्या व्हॅरिएबिलिटी ज्या दिसतात, जे व्हेरिएशन्स दिसतात, टाइम स्केलवरचं व्हेरिएशन आणि स्पेसचं म्हणजे जागोजागीचं व्हेरिएशन, स्थानाचं व्हेरिएशन आणि वेळेचं व्हेरिएशन, काळाचं व्हेरिएशन, हे दोन्ही प्रकारचे जे व्हेरिएशन भासतात ते कशाने भासतात? संवित्त, तो ज्ञान प्रकाश, त्या ज्ञानशक्तीच्या प्रकाशानेच हे आपल्याला व्हेरिएशन दिसून असतो. तर त्यासंबंधी 18व्या अध्यायातील काही ओव्या घेऊन तो विषय आपण उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हे कसं मिथ्य आहे हे दाखवून देण्यासाठी एक विनोदात्मक छोटीशी गोष्ट शंकराचार्यांची आणि त्यांच्या शिष्यांची आपण पाहिली. आता हे इतकं व्हेरिएशन असून ते व्हेरिएशन सुद्धा त्या परमात्म्यानेच निर्माण केलेलं आहे, हा इथला सिद्धांत आहे. आणि तेच माऊली चांगदेवांना सांगत आहे, तो परमात्माच सच्चित आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद, बाकी सर्व मिथ्याभास आहे. म्हणजे हे सत्य आणि मिथ्या यांच्यामधला फरक दाखवणारी जी संवित्ती, ही ज्ञानस्वरूप शक्ती जी आहे ती आत्मस्थिती आहे. आणि हे आपल्या स्वतःच्या बुद्धीने कळणे फार डिफिकल्ट आहे, अवघड आहे, अशक्य आहे. कारण ते कळण्यासाठी त्या पातळीवर यावं लागेल. पहिलं तर हे शरीर वेगळं आहे आणि मी एक आत्मा आहे हे ठासून ठासून जोपर्यंत आपल्याला 24/7/365 म्हणजे 24 तास 7 दिवस आणि 365 दिवस असं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजत जाऊ. ही सगळी ज्ञानेश्वरी 65 अमृतानुभव एकनाथी भागवत सगळे ग्रंथ सगळ्या पोथ्या यांच्यामधलं ज्ञान म्हणून जे आहे ना ते फक्त याच्यासाठीच आहे की आपल्याला परत परत हे कळायला लागेल की आपण एक फक्त आत्मा, प्युअर आत्मा जो आपल्या या बॉडीमध्ये आहे, या 36 तत्वांच्या शरीरामध्ये आहे, ज्याला आपण क्षेत्र म्हणतो. या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ, क्षेत्राचा मालक क्षेत्रज्ञ, जसा शेताचा मालक शेतकरी असतो ना, तसं या शरीररूपी शेताचा मालक तो आत्मा आहे आणि तो आपण आहोत. पण तसं न कळता आपल्याला वाटतं की हे शरीर म्हणजे मी, हे डोळे या शरीराचे, कान या शरीराचे, ते माझे नाही का, मी पाहतो, मी बोलतो, मी ऐकतो, ऐकतो मी बोलतो मी, हे खरी गोष्ट आहे. पण तो मी म्हणजे कोण हे त्या चित्प्रकाशाच्या आवरणामुळे, भास निर्माण झाल्यामुळे हे कळत नाही, हे कळायला डिफिकल्ट आहे. बोलायला सोपं आहे, मी पण तुमच्याशी दररोज बोलतो, हे बोलायला सोपं आहे. पण हे नित्य आपल्या अभ्यासात येणे, अभ्यासात येण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आचरणात येणे, आणि आचरणात येण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे ते अवतीभोवतीच्या सर्व वस्तूंकडे पाहण्याची दृष्टी तशी होणे. आणि त्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे. सद्गुरूच्या कृपेशिवाय हे होऊ शकत नाही. आणि चांगदेव महाराज खूप लकी, खूप भाग्यवंत की त्या एका आयुष्यामध्ये ते 14 वेळा त्या शरीरात आलेत गेलेत आणि 1400 वर्ष त्या शरीरात राहून त्या शरीराद्वारे त्यांना माऊलीसारखे समर्थ सद्गुरू भेटलेत म्हणून ते फार भाग्यवंत आणि सद्गुरूची कृपा त्यांच्यावर झाली आणि म्हणून त्यांना हे कळावं असं त्या सद्गुरूंना वाटू लागलं. सद्गुरू नेहमी कृपाळू दयाळू असतात. सद्गुरू हा कायमस्वरूपी कृपा करणाराच असतो, दया करणाराच असतो. सद्गुरूच्या ठाई वैरभाव नसतोच, दुष्टबुद्धी नसतेच. सद्गुरूंना फक्त प्रेमच माहीत असते कारण प्रेमच हे परमात्म्याचं जवळचं रूप आहे. सद्गुरू सत्यनिष्ठ असतात कारण सत्य हे परमात्म्याचं जवळचं रूप आहे. तर त्या सद्गुरू कृपेशिवाय हे कळू शकत नाही. नुसतं तोंडाने बोलणे की मी एक पवित्र आत्मा आहे किंवा मी एक शुद्ध आत्मा आहे आणि ते कळणे याच्यामध्ये खूप मोठा भेद आहे. आत्मसाक्षात्कार घडून येईल पण त्या आत्मसाक्षात्काराला वृद्धिगत केलेलं नाही, त्याला करू शकलं नाही, तर मग निरंतर हे कळणे अवघड आहे की मी एक आत्मा आहे. आणि ती निरंतरता नसेल तर मग माहीत नाही किती जन्म लागतील. सुदैवाने एखादा जिवंत सद्गुरू एखाद्याच्या नशिबात असेल तर त्याला हे लवकर कळू शकते. आणि सद्गुरूच्या कृपा प्रसादासाठी त्यांची चरण सेवा घडणे हे आवश्यक आहे. त्यांची चरणसेवा प्रत्यक्ष घडणे, अप्रत्यक्ष रूपाने घडणे हे कशी असू शकेल, पण जाऊन त्यांची चरणसेवा म्हणजे त्यांचे पाय दाबा असं म्हणत नाही सद्गुरू. सद्गुरूंचं गुरुकार्य जर तुम्ही करत असाल तर ती सद्गुरूंची सेवाच आहे. किंवा सद्गुरूने एक रस्ता सुचवला असेल की ध्यान करा, मेडिटेशन करा किंवा नामस्मरण करा, तो रस्ता जर अवलंब केला तर ती सद्गुरूंची सेवाच घडली. सत्संग केला ही सद्गुरूंची सेवाच घडली. चौथ्या अध्यायामध्ये प्रसिद्ध श्लोक, तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शिना. त्यावर निरूपण करताना माऊलीने फार सुंदर गोवी सांगितली. तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अगरबता करावे दास्य सकळ. तरी तनु मनु जीवे तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पहिल्यांदा या श्लोकाचा विचार करू. हा फार खूप महत्त्वाचा श्लोक आहे तो चौथ्या अध्यायाचा, जिथे ज्ञान मार्गाची सुरुवात होते. त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात की हे सगळं गुरुकृपेशिवाय शक्य नाही आणि ती गुरुची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्यांच्या ठाई प्रणिपात करावा. प्रणिपात म्हणजे दंडवत प्रणाम करा असं ना म्हणत नाही. प्रणिपात करा म्हणजे त्यांच्या पाया लागा, त्यांच्या पायावर डोकं ठेवा असं म्हणत नाही आहे. तद्विद्वी प्रणिपातेन. प्रणिपात काय असतो? प्रणिपात म्हणजे नुसतं लोटांगण घालणे नाही. प्रणिपात हा समर्पणाने येतो. एक चकार शब्दही तोंडातून न काढता पूर्णपणे समर्पित होणे. देवाचे निर्णया प्रकारचे भक्त असतात. काही देवाशी सलगी करतात, काही देवांवर प्रेम ठेवणारे असतात, काही एक शब्दही बोलत नाहीत, नुसतं साक्षीभावाने त्या चैतन्याचा अनुभव करतात पण समर्पित असतात. त्या चैतन्यामध्ये असे समरूप झालेले असतात, म्हणून ते त्या अवस्थेला इथे प्रणिपात म्हटलेलं आहे. परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्नेन. आता इथे व्यासमुनींनी फक्त प्रश्नसुद्धा म्हटलं असतं, तद्विधी प्रणिपातेन तत्प्रश्नेन पण म्हटलं असतं, तदप्रश्नेन पण म्हटलं असतं, यतप्रश्नेन पण म्हणता आलं असतं, पण म्हणतात परिप्रश्नेन. प्रश्न आणि परिप्रश्न, परिप्रश्नेन सेवे उपदेक्षंती ते ज्ञानम, या परिप्रश्नाचा संबंध त्या ज्ञानाशी आहे. म्हणून परिप्रश्न म्हणजे कोणताही प्रश्न नाही, आपल्या संसारातला, आपल्या घरातला, सासवासुनाच्या भांडणातला हा प्रश्न नाही, परिप्रश्नेन. कोणता प्रश्न? जो सर्वोच्च प्रश्न आहे, जो आध्यात्मिक पातळीवरचा प्रश्न आहे, जो अलौकिक चैतन्याचा प्रश्न आहे. परिप्रश्नेन सेवया, त्या सद्गुरूंकडे प्रणिपात केल्याने त्यांना आपल्याला हा ज्ञानाचा प्रश्न विचारता येतो. प्रश्न विचारू शकतो का? कारण सद्गुरूंची लेवल कुठे आणि शिष्याची लेवल कुठे, पण तो प्रश्न तोंडाने विचारायचा नाही आहे. ही ट्रान्समिशनची लँग्वेज आहे. इथे गुरु काही सांगतही नाही, शिष्य काही ऐकतही नाही. हे घेण्यादेण्यापलीकडचा विषय आहे. प्रणिपात होतो इथं. उपदेक्षंती ते ज्ञानम, आणि तो परिप्रश्न होता म्हणून ते अशा प्रकारे उपदेश करतात. कशाचा? ज्ञानाचा. ते ज्ञानम, त्या ज्ञानाचा, ज्याच्याबद्दलचा प्रश्न, परिप्रश्न होता, त्या ज्ञानाचा उपदेश करतात. उपदेक्षंती ते ज्ञानम, ज्ञानीनाम तत्वदर्शीनाम. ते तत्वदर्शी आहेत, ते ज्ञानी आहेत, ते सद्गुरू आहेत, म्हणून ते करू शकतात. माऊलींनी फार सुंदर ओवी, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे. तन मन जीव, बघा शब्द बघा, तनु मनु जीवे. शरीराने तर प्रणिपात करणे आहे, सेवा करणे आहेच, करा नाही तर नका करू. मनु, मन, मन जे चंचल आहे, जे रजोगुणाची चपळ मूर्तीच आहे. आणि आचार्य रजनीशांच्या शब्दामध्ये सारे उपद्रवों की जड मन है, सर्व उपद्रवांचं मूळ आहे ते मन, त्याला सुद्धा तिथे नतमस्तक करायचं आहे. आणि जीव, जे आत्म्याचं प्रतिबिंब या शरीरामध्ये पडलेलं आहे, त्याला जीव म्हणतात. आत्मा नाही आहे ते, आत्म्याचं एक्झॅक्ट प्रतिबिंब आहे, एक्झॅक्ट ट्रू कॉपी आहे. एक मिलीमीटरची त्याच्यात कमतरता नाही आहे, पण तो आत्मा नाही आहे. आणि तो बांधला गेलेला आहे कितीतरी जन्मांपासून, जन्मोजन्मी बांधला गेलेला आहे. रजतम सत्व या तिन्ही गुणांच्या पाशांनी कितीतरी हजारो जन्मापासून बांधला गेलेला आहे तो जीव. तन मन आणि तो जीव हे तीनही, तिघेही घेऊन सद्गुरूंच्या चरणाशी लागावे, असं माऊली म्हणतात. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आणि पुढे आणखीन कमाल करतात माऊली, ते म्हणतात आणि अगर्वता करावे दास्य सकळ. आणि त्या गुरुचं दास्यत्व करताना त्याचाही अहंकार नाही घ्यायचा आहे. अगर्वता करावे दास्य सकळ. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. शरीर, मन, जीव, अहंकार, गर्व सगळं सोडून त्या सद्गुरूची सेवा. सेवा म्हणजे ते गुरुकार्य, त्यांचं दासत्व करायचं. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, माऊली सांगतात. आता इथे चांगदेवांचा हा एक्सक्यूज घेऊन, चांगदेवाला त्यांनी तत्व माऊलींनी सांगितला बोध, पण आपल्यासाठी काय त्याचा अर्थ आहे. ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना म्हणतात की ते ज्ञान येईल तर होईल काय, मग तद्विद्वी प्रणिपातेनं झालं, परिप्रश्नेनं झालं, उपदेक्षती ते ज्ञान झालं, आणि ते सगळं झालं, ते झाल्यानंतर होईल काय. कारण आजच्या तरुण पिढीला तर लगेच कॅशमध्ये पाहिजे असतं रिझल्ट, ताबडतोब रिझल्ट पाहिजे. त्याच्याने काय होईल, त्याच्याने होईल. आणि काय होईल ते, ते माऊलीच्याच भाषेमध्ये ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल तै मोहांधकार उजाईल जय गुरु कृपा होईल पार्थागा जेणे भ्रांती पासुनी हिरतले गुरु वाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवनिया। तर काय होईल ते ज्ञान जर मिळालं मिळालं म्हणजे ते काही असं हातात देणार नाही आहे, ते प्लेटमध्ये वाढून देणार नाही आहे किंवा कानात सांगणार नाही आहे, तर ते एनर्जीच्या फॉर्ममध्ये ट्रान्समिट झालं, ट्रान्सफर झालं। आता एनर्जीचा फॉर्म चैतन्याचा, ज्याला फील करता येते, आजच्या मॉडर्न डे सायन्समध्ये त्या व्हायब्रेशन्सला मोजता येते, त्या व्हायब्रेशन्सच्या इमेजेस काढता येतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमेजेस काढता येतात आणि सायंटिफिकली हे दाखवता येते की ते जे चैतन्य आहे त्याचा फ्लो कसा होतो। समर्पण ध्यानाचे सद्गुरू श्री शिवकुपारंद स्वामी ते सांगतात सद्गुरू म्हणजे काही नाही, शरीर वगैरे काही नाही आहे, सद्गुरू म्हणजे एक असं शरीर ज्याच्या माध्यमातून हे विश्व चेतना वाहत आहे। कधी त्याचं नाव श्रीकृष्ण होतं, कधी त्याचं नाव श्रीराम होतं, कधी त्याचं नाव गौतम बुद्ध होतं। तर हे सगळे सद्गुरू ज्यांच्या माध्यमातून ते वैश्विक चेतना वाहते, त्या वैश्विक चेतनेला मॉडर्न डेला आजच्या युगात ऑरानी किंवा ऑराचा फोटोग्राफ त्या फोटोग्राफनी मेजर करता येते, त्या प्रकारचे कॅमेरे निघालेले आहेत, त्याच्यानी एस्टॅब्लिश करता येते की हे प्युअर फ्लो ऑफ कॉन्शियसनेस इथे होत आहे। ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल ते मोहांधकारू जाईल। अशा प्रकारे सद्गुरूंनी जर कृपा केली, त्या सद्गुरूच्या चैतन्याचा लोट आपल्यापर्यंत आला आणि आपल्यात सुद्धा वाहू लागला, तर त्याच्याने काय होईल, ऐसे ज्ञान प्रकाशे पाहिल तै मोहांधकारू जाईल। ते चैतन्य आपल्यामध्ये वाहता क्षणीच आपल्या आतला मोहाचा अहंकार अंधकार, मोहाचा अहंकार, मोह म्हणजे काय, मी आणि माझे, मी आणि माझे, आपल्या पलीकडे विचार न करणे, हा सगळा मोह आहे, हे सगळं माझं आहे, माझं आहे, माझं आहे। तर हा मोहाचा अंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा। हे पार्था, गुरुकृपा जर झाली तरच हा मोहाचा अंधकार जाऊ शकतो आणि मग त्याच्याने काय होईल, मोहाचा अंधकार गेला मग त्याच्याने काय होईल, जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन धुतले। हे सगळं झाल्यानंतर मोहाचा अंधकार गेला, सगळ्या प्रकारची भ्रांती दूर झाली, कन्फ्युजन गेलं, ड्युअलिटी गेली, कॉन्फ्लिक्ट संपले, माझा तुझा हा व्यवहार संपला, माझ्या प्लॉटचा अर्धा फूट तू दाबला, माझ्या या साईडचा 2 इंच तू जमीन दाबलीस, माझ्या शेताला शेतावरचा बांधारा इथून तू तिकडे खांदलास, हे सगळे कॉन्फ्लिक्ट संपलेच। जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन धुतले, आणि त्या चैतन्याच्या फ्लोमुळे काय झालं, मन धुण्यात आले, मन जी चंचल एक मूर्ती आहे रजोगुणाची बनलेली, ते मन जे आपल्याला नको नको ते कामं करायला लावते। अंतकरण ज्यावेळी आपण एक्सप्लेन केलं त्यात ज्ञानेश्वरीमध्ये, अंतकरण ज्याचे 4 भाग असतात, मन बुद्धी अहंकार आणि चित्त, चित्त हा आत्म्याचा भाग, आत्म्याचा डोळा, मन बुद्धी आणि अहंकार याच्यामध्ये प्रोसेसिंग कम्प्युटर सायन्सचा वापर करून आपण समजण्याचा प्रयत्न केला होता, कशाप्रकारे इन्स्ट्रक्शन जातात, कसे इन्स्ट्रक्शन जातात मनापासून बुद्धीमध्ये आणि तिथे कशी प्रोसेसिंग होते, त्याच्यामध्ये एक लेअर आडवी येते त्याला अहंकार म्हणतात, ती अहंकार पास होऊ देत नाही चांगल्या गोष्टींना आणि वाईट गोष्टींना लवकर कॅचअप करते। तर हे सगळं आपण समजण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी, तर जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया, आणि शेवटी सद्गुरु कृपेने मोहरूपी अंधकार नष्ट होऊन त्याला ज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो, आणि तसेच भ्रांतीपासून सोडून गुरुवाक्याने मन स्वच्छ धुवून त्याला आत्मस्वरूपामध्ये लीन होता येते, अशी ही संवित्ती आहे। तर हा जो भास जाणवतो तो सुद्धा त्या संवित्तीमुळे जाणवतो असं इथे चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊली पटवून सांगत आहे। तेवी शिवेनी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाश येते एकसरी संवित्ती आहे। शिवापासून तर मातीच्या कणापर्यंत हे जे स्पेशल स्केल टेम्पोरल स्केलवरती जे व्हेरिएशन जाणवतं, हा जो भ्रम जाणवतो, त्या सर्व गोष्टींना प्रकाशित करणारी जी एक शक्ती आहे ती म्हणजे ज्ञान शक्ती आहे। आज इथे थांबताना आपण या ओवीची पुनरावृत्ती करू। तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची आपरी प्रकाशेते एकसरी संवित्ती हे। प्रकाशेते एकसरी संवित्ती हे, हा सगळा भ्रम जाणवतो, कॉन्फ्लिक्ट जाणवतात, भास जाणवतो, पण त्यासाठी सुद्धा ब्रेन्सच्या न्यूरॉनला ट्रेनिंग देणारा हा चित प्रकाश मायेच्या रूपाने का असेना, पण तो परमात्म्याचाच आहे असं चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी या 12व्या ओवीच्या माध्यमातून पटवून सांगितलेलं असावं असं आपल्याला वाटते। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।